आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध। 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट। आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंत बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी। नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण। रुपयाही 82 पैशांनी घसरला। विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली। येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे। या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल। केंद्रीय मंत्री शिवराज चौहान या संदर्भात म्हणाले,
कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए। और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे। जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा।
देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली। देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली। सरकार ग्राहकांपर्यंत इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या। गेल्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 1,26,00,000 ग्राहकांना 1,14,00,000 LPG सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करण्याच्या आणि सार्वजनिक वाहने आणि कार पुलींचा वापर करण्याच्या आवाहनाचे त्यांनी पुनरुच्चार केला। त्या म्हणाल्या,
माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुने, रेलवे एज अ मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग बढ़ाएं।
रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी म्हटलं आहे की देशात वर्षाच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध आहे। आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। गुवाहाटी इथे खानापारा इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। भाजपशासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील। 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत NDA 102 जागा मिळवल्या तर भाजपने 82 जागा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकल्या। सोमनाथ मंदिराच्या माध्यमातून देशाची अखंड भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक धैर्य दिसून येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सवात ते बोलत होते। हजारो वर्षांपासून या मंदिरांवर हल्ले होत आहेत, मात्र या हल्ल्यांमुळे देशाची संस्कृती नष्ट होईल असा विचार करणाऱ्यांचे मनसुबे फलद्रूप झाले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं। आज प्रधानमंत्र्यांनी सोमनाथ महादेव मंदिरात पूजा केली। ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला। भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स पथकाने सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती केल्या तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1,313 अंकांनी घसरून 76,015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23,816 अंकांवर बंद झाला. ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95 रुपये 31 पैसे मोजावे लागत होते. पश्चिम बंगालमध्ये बिगर संवैधानिक महामंडळ, संस्था, सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यावरचे नियुक्त सदस्य, संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे. मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला. राज्यातल्या सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला. भारतीय न्यायसंहिता राज्यात लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन सोपवण्याचा निर्णयही आज जाहीर झाला. याआधीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जमीन हस्तांतरण रोखून ठेवलं होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या IIT मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली. ICC पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या क्रमवारीत भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. आज ICC ही क्रमवारी जाहीर केली. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाकिस्तान 5व्या स्थानावर आहे. इराण आणि अमेरिकेमधला तिढा अद्याप कायम असून पश्चिम आशियात नव्यानं अस्थिरता पसरली आहे. या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या चीन दौऱ्यात चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध कोणत्याही वाटाघाटी होण्यापूर्वीच मागे घेतले जावेत अशी मागणी इराणनं केली आहे. तर इराणनं आपल्याकडचा युरेनियमचा साठा देशाबाहेर काढावा याबाबत इस्रायल आणि अमेरिका आग्रही आहेत. IPL क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 7 षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,313 अंकांची घसरण. रुपयाही 82 पैशांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.